ಒಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯ ಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀಜ್ಞಾನದೇವತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಹರಿ ಹರಿ ಹರಿ. ನಾತರಿ ಜೀವಾಚಿಯೆ ಸೇಜೆ ಗುರು ಕಾಂತು ಕರುಣಿ ಭುಂಜೆ ಐಸಿ ಪ್ರೇಮಾಚೆ ನಿಭೋಜೆ ಬುದ್ಧಿವಾಹೆ. ಆತ ಅಪಲ್ಯಾ ಅಂತಃಕರಣಮಧ್ಯೆ ಅಭ್ಯಂತರಿ ಲಿಯೆ ಕಡೆ ಮೋಠ್ಯಾ ಪ್ರೇಮಾನಿ ಶ್ರೀ ಗುರುಂಚ ರೂಪ ಧ್ಯಾನಮಧ್ಯೆ ಅಣೂನ್ ತ್ಯಾಚಿ ಉಪಾಸನಾ ಕರ್ತೋ. ಅಸೆ ಮಂಟ್ಲ್ಯಾನಂತರ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿ ಅನೇಕ ದೃಷ್ಟಾಂತ ದೇವುನ್ ತೋ ಕಶಾ ರೀತಿನಿ ಉಪಾಸನಾ ಕರೇಲ್ ತ್ಯಾಬದ್ದಲ್ ಸಾಂಗಿತ್ಲ. ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಸುರುವಾತಿಲಾ ಆಪಣ ಅಸೆ ಪಾಹಿಲಂ एक चिदाकाश रूपी चैतन्याचं पोवळं आहे. तिथं आनंद रूप मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गुरुलिंगाची स्थापना केलेली आहे आणि गुरुलिंगाकडे किंवा गुरुप्रतिमेकडे एकाग्र ध्यान करतो आहे. हे ध्यान त्याला अमृतत्वाकडे घेऊन जात आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की बोधाचा उदय होतो, बोधरूपी सूर्याचा उदय होतो, त्याचा बुद्धीवर प्रभाव पडतो, बुद्धी ही बोधित होते, त्याचाही परिणाम भावावर होतो, म्हणजे भाव निर्माण होतो, बुद्धी परिनिष्ठित होते आणि बुद्धी परिस बुद्धी पुरसर मोठ्या भक्तीनी भावनेनी तो अष्टसात्विक भावाची जणू कमळ या गुरुलिंगावर अर्पण करतो, त्याचं लक्ष अर्पण करतो. शुद्ध अस्तित्व स्वरूप असं झाल्यामुळं काळशुद्धी होते. जीवदशा रूपी धूप जळत राहतो आणि तोच मी आहे असं ज्ञान निर्माण होतं. ज्ञान दीप उजळतो. सर्वात शेवट या पूजेचा सामरस्य देऊन जातो. सामरस्य हा प्रसाद रससोय पाकसिद्धी त्याला प्राप्त होते आणि हा प्रसाद तो अखंड अर्पण करत जातो. परमात्मा गुरु परमात्म स्वरूप आणि आपणही परमात्म स्वरूप अशा प्रकारे त्रिपुटीचा नाश होऊन अत्यंत एकरूपता तो अनुभवतो. हाच कोणी एक या ध्यानाला मिळालेला प्रसाद. आणि अशा प्रकारची एकरूपता झाल्यावर देखील आपण कायम भक्ताच्या भूमिकेमध्ये राहणं पसंत करतो आणि गुरु हे आपले देवस्वरूप आहेत अशाच भावनेमध्ये कायम राहतो. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ना तरी जीवाची ये सेजे गुरु कांतू करूनी भुंजे ऐसी प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एक शेज आहे, अंथरुण आहे, त्या अंथरुणावर जीव हा गुरुंना पती करून आपण पत्नी आहोत आणि गुरु पती आहेत अशा भावानी गुरुंना कांतू करूनी भुंजे एकरूपतेनी गुरुंचा भोग घेतो. ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एकही भक्ती प्रकार सोडलेला नाही. सुरुवातीला म्हणजे बाह्य अंगाने गुरुसेवा कशी होते ते सांगत असताना गुरुगृह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते. विरह हा भक्ती प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितला. तिये कडोनी येतसे वारा देखोनी धावे सामोरा आड पडे म्हणे घरा बीजे की जो. गुरु ज्या बाजूला आहेत, ज्या देशी गुरु आहेत, आपण परदेशी पडलेले आहोत आणि नाना वेटाळूनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया अशी पतिव्रता आहे आणि तिला गुरूंचा विरह झालेला आहे, गुरुपतीचा विरह झालेला आहे असंही वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आपण ते पाहिलेलं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन म्हणजे हृदय शुद्धीचं आवार करून गुरुंना त्या आवारामध्ये निश्चल ध्रुव करतो जणू आणि सर्व भावेसी परिवारी आपण होय. सर्व भाव हा जणू परिवार आपला आणि गुरु त्या गुरूंच्या ठिकाणी सर्व भावरूपी परिवारासह आपण राहतो आहोत अशी भावना केली. त्याच्यानंतर किंचित तंत्र उपासनेला स्पर्श करेल अशी साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची रावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. आता ज्ञानेश्वर महाराज एक गोड ज्याला मधुरा असं म्हणतात त्या मधुरा भक्तीचं वर्णन करत आहेत. ईश्वर मधुरा भक्तीमध्ये ईश्वर हा पती, श्रीकृष्ण हा पती, परमात्मा हा पती, तो अज आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, आनंद स्वरूप आहे आणि भक्त ही जणू त्या पतीची पत्नी. जर भगवंत श्रीकृष्ण असेल तर भक्त राधा असेल. भक्त जर श्रीकृष्ण असेल तर भक्त त्याची पत्नी रुक्मिणी असेल. भक्त जर श्रीकृष्ण असेल तर भगवंत जर श्रीकृष्ण असेल, ईश्वर जर श्रीकृष्ण असेल तर भक्त ही त्याची सखी गोपी असेल. भक्त हा परमात्मा आणि आपण त्या परमात्म्याकरता तडपणारे तडफडणारे जीवभावयुक्त असे. कधी कधी असं होतं की परमार्थाच्या प्रांतामध्ये या कल्पना जरा कठीणच वाटतात. याचं कारण या कल्पना करणारं आपलं अभद्र मन असतं. नारदांनी भक्तीची व्याख्या करत असताना तदर्पित अखिला चारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति अशी भक्ती सांगितली. म्हणजे त्याला अर्पण करून, म्हणजे परमात्म्याला अर्पण करून सर्व कर्म ज्याची घडत आहेत, अखिल आचार घडतो आहे. आणि हा आचार घडत असतानाच कधी कधी जर त्याचं विस्मरण झालं तर परम व्याकुल होणं, हा भक्तीची व्याख्या नारदांनी सांगितली. आणि त्याच्या पाठोपाठ नारदांनी उदाहरण देताना मात्र यथा व्रज गोपिकानाम असं दिलं, ज्याप्रमाणे ब्रजामध्ये व्रजभूमीमध्ये गोपींची स्थिती झाली तशी स्थिती प्राप्त होणं म्हणजे भक्ती. याचा अर्थ कोणी असा नको घ्यायला की आपण गोपी व्हायला पाहिजे, आपण स्त्री व्हायला पाहिजे, असा अर्थ याचा नाहीये. गोपींची जशी मनस्थिती झाली, जशी भावस्थिती झाली, तशी त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं आणि जर त्याचं विस्मरण झालं तर परम व्याकुल होणं, अशी भक्ताची स्थिती असावी असं नारद म्हणत आहेत. याच्यातून कदाचित ही मधुरा भक्तीची कल्पना निर्माण झाली असावी. याचं कारण असं आहे की या जे परमार्थाच्या इतिहासात नारदीय भक्ती सूत्र पुरातन समजली जातात, या नारदीय भक्ती सूत्राच्या आधी अशा प्रकारचा भाव फारसा वर्णन केलेला नाही आणि तोही कृष्णचरित्रातून उचलला गेलेला आहे. ही मधुरा भक्तीची भक्ती कल्पना हा एक भक्ती प्रकार म्हणून रूढ झाला, मात्र त्या ठिकाणी स्त्री पुरुष संबंध नाहीये, तर रूपकाच्या अंगाने हे वर्णन करून सांगितलेलं आहे. हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतायत, ना तरी जीवाची सेजे गुरु कांतू करूनी भुंजे, तेव्हा आपली कल्पना थांबून जाते. स्त्री आणि पुरुष हे दोघेही आपली अपूर्णता नेहमीच अनुभवतात. निसर्गत देहभावाच्या अंगाने नेहमीच अनुभवतात. आणि त्यांच्या प्रेमाची एक प्रकारे उत्कट परिणीती ही त्यांच्या एकत्वात सांगितलेली आहे आणि हा सगळ्यांचा अनुभव देखील आहे. दोन अशा प्रकारे जीव जेव्हा उत्कट सुखद अशी एकरूपता अनुभवतात, जणू राधा आणि श्रीकृष्ण, मग अशी म्हटलं तसं जसं रुक्मिणी आणि श्रीकृष्ण, जशी गोपी आणि श्रीकृष्ण, जसा देहभाव आत्मभावाशी एकरूप व्हावा या कल्पनेकरता हे सांगितलेलं आहे. या स्त्री पुरुष प्रेमाची म्हणजे मधुरा भक्तीची भावना ही भक्ती प्रकारामध्ये घेतली आणि या स्त्री पुरुष प्रेमाच्या परिणती स्वरूप उत्कट एकरूपतेचा अनुभव दोघांनाही येतो, पण त्या सुखानंतर जेव्हा ते एकमेकांपासून विलग होतात तेव्हा मिलनानंतरचा विरह ही मधुरा भक्तीची नस समजली जाते. विरह होण्यासाठी एकरूपतेचा अनुभव लागतो तर विरहाचा अनुभव येणार. एकात्मतेनंतर विलग होण्याचा जो अनुभव आहे तो विरहिणीला वेड लावतो. संतांनी विराण्या लिहिल्या, त्या विराण्या म्हणजे जीव शिवस्वरूप व्हावा यासाठीची तडफड व्यक्त करण्यासाठी अशा विरहिणी खेरीज दुसरं कोणतंही उदाहरण त्यांना सुचलं नाही ही गंमत आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी विरहिण्या लिहिल्या, तुकाराम महाराजांनी विरहिणी लिहिली, संतांनी ज्या विरहिण्या लिहिल्या त्या म्हणजे देहभावावर राहणं आता असह्य झालेलं आहे, आता परमात्म्याची लवकरात लवकर प्राप्ती व्हावी याकरता या विरहिण्या लिहिल्या. इथं जी अंतरंग अशी ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यंतरी लिहिकडे गुरुमूर्तीचं रूप ध्यान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये हा एक मधुर प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केला. पण त्याच्यानंतर जसा शिवगुरु म्हणून एक प्रकार वर्णन केला तसं गुरु हे विष्णू आहेत आणि गुरूंचा सगळा परिवार आपण झालेलो आहोत असंही वर्णन केलं. क्षीरसागरात पहुडलेले विष्णू जणू गुरु आहेत, पुढे हे सगळं वर्णन येणार आहे. त्याच्यानंतरही ज्ञानेश्वर महाराजांनी अपत्य आणि माता याचंही उदाहरण दिलं. एकाधिये वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. पण तरी देखील माय आणि लेकरू अपत्य यांच्याही आधी एवढंच नव्हे तर किंचित तंत्र उपासना असं मी शब्द वापरला. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी या मधुरा भक्तीचं वर्णन प्रथम केलं, मग विष्णू लक्ष्मी विष्णूंचा परिवार म्हणून आपण होतो असं वर्णन केलं, आणि मग गुरु माय आणि आपण अपत्य असंही वर्णन केलं. याचं कारण अपत्य प्रेम, अपत्याचं आपल्या आईवर असणारं प्रेम हे अपत्य जसं मोठं होतं तितकं अनन्यसाधारण राहत नाही. अगदी लहान असताना ते आईवर संपूर्ण अवलंबून असतं, आई नजरेआड झालेली त्याला चालत नाही, आईवर तो पूर्ण अवलंबून असतो. त्याचा ठसा जीवनाच्या अंतापर्यंत जरी त्याच्या ठिकाणी राहिला तरी तो पुढे कमी होत जातो. पुढे आईचा विरह चालतो, आईची आठवण येते पण आईचा विरह चालतो. त्यामुळे माता आणि बालक इतपतच हे प्रेम वर्णन करता येण्यासारखं आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये भक्त आणि भगवंत याचं वर्णन करण्यासाठी मोठ्या लोकांना समजण्यासाठी जे प्रौढ झालेले तरुण आणि प्रौढ झालेले आहेत त्यांना समजण्यासाठी हे एकमेव उदाहरण आहे, पत्नी आणि पती. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन माता आणि बालक याचं मात्र उदाहरण अनेक अंगांनी दिलं. ते फार पवित्र नातं आहे. जसं कल्पतरू तळवटी गुरु धेनू आहेत आणि आपण पाठी वत्स झालेले आहोत, धेनू आणि तिचं वत्स अथवा चक्षु पक्षी विण पिलू होया आपण, अजून डोळेही फुटलेले नाहीयेत असं पिलू आपण आहोत, पंखही फुटलेले नाहीत आणि गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी. ती पक्षिणी आली की पिलाला एवढंच माहीत असतं की चोच उघडायची आणि त्या चोचीमध्ये पिलू चारा पक्षिणी चारा देते. त्याप्रमाणे निसर्गातली काही उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिली की गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी, इतकं अनन्य की पाण्या वाचून मासा राहूच शकत नाही. तसं गुरु कृपेच्या स्नेहसलीलातच कायम आपण असावं. त्यांचं जर स्नेहसलील आटलं तर आपलं जीवनच संपलं असंही वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून गुरु हे जणू कृपेचा वर्षाव आहेत आणि आपण सेवावृत्तीचं रोप आहोत. आपण रोप आहोत पण गुरु जो वर्षाव करतात त्या वर्षावाला आपण सेवेनी प्रतिसाद देणारं रोप आहोत असं वर्णन केलेलं आहे. हे सगळं आपण पाहणार आहोत, पण तूर्त समोर असलेली ओवी आपल्याला पाहायची आहे. ना तरी जीवाचीये सेजे गुरु कांतू करूनी भुंजे ऐसी प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे. प्रियकर आणि प्रेयसी, पती आणि पत्नी, श्रीकृष्ण आणि राधा हे केवळ रूपक इथं आहे. इथं स्त्री पुरुष संभोगाची कल्पना सांगितलेली नाहीये, ती प्रत्यक्ष आचरायला सांगितलेली नाहीये. तर हे माहित आहे की मानवी सुखाची अतिशय आनंददायी आणि उत्कट चरम आनंदाची स्थिती ही मानवी देहामध्ये संभोगात जेवढी प्राप्त होते तेवढी इतर कुठंच प्राप्त होत नाही. देहातील ही सुखाची सर्वोच्च अनुभूती ही अंतिम आहे असं देहधाऱ्याला वाटतं. आणि देहाच्या योगानीच पण देहाच्या जणू पलीकडे असणाऱ्या सुखाची किंचित अनुभूती आपल्याला आली अशा प्रकारचा अनुभव व्यक्ती घेते. खरं म्हणजे जर तरलता असेल, पुरेशी तरलता असेल, तर प्रत्येक विषयाच्या आणि इंद्रियाच्या सहयोगामध्ये ही सुखाची प्राप्ती होत असते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या सगळ्या विषयांच्या ठिकाणी एक प्रकारे असं परमोच्च सुख देण्याचं सामर्थ्य आहे, पण फक्त ते सुख घेणारं अंतःकरण अत्यंत तरल पाहिजे आणि प्रत्येकापाशी ते नसतं. जसं उत्तम गायनाचं सुख आहे ते श्रवण सुख आहे, पण प्रत्येक जणापाशी प्रत्येक व्यक्तीपाशी ते गाणं समजण्याचे कान नसतात, हृदय नसतं. कोणी कोणी असं म्हणतात की औरंगजेबाचे अवतार हे असतात. त्यामुळे गाण्यातून काय जे सुख आहे ते प्रत्येकाला समजत नाही, पण जर तरल अंतःकरण असेल तर त्यांनी अत्यंत एकाग्रता प्राप्त होते. तो आत वळतो, त्याच्या मनाची निस्तरंगता होते, केवळ सुख शिल्लक राहतं. आणि या सुखाची प्रचिती शब्दामुळे येऊ शकते, दृश्यामुळे येऊ शकते. मी असं वाचलं की रामकृष्ण लहान असताना, लहान म्हणजे काय त्यांचं वय असेल, 12, 8, 9 वर्षांचे असताना प्रथम त्यांना जेव्हा ट्रान्सचा अनुभव आला, तेव्हा बंगालमध्ये अनेक तळी आहेत, त्या एका तळ्याच्या काठांनी ते चाललेले होते आणि त्या तळ्याचं पाणी निवळलेलं होतं, स्वच्छ नितळ पाणी होतं आणि पलीकडून एक बगळ्याची रांग आकाशातून जात होती. त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं होतं आणि या दोन्ही गोष्टी पाहून त्या दृश्यामुळे रामकृष्ण भान हरपले आणि तिथं कोलमडून पडले. इतका आनंद झाला की ते देहभाव विवर्जित काही थोड्या काळाकरता असे झाले. तेव्हा त्यांना प्रथम असं कळलं की इंद्रियाच्या योगाने इंद्रियांच्या पलीकडचं सुख घेता येतं. त्यामुळे शब्दाच्या अंगाने घेता येतं, स्पर्शाच्या अंगाने घेता येतं, रूपाच्या अंगाने घेता येतं. प्रत्येक विषय सर्वोच्च सुख देऊ शकतो किंचित काळ, पण हा संभोग हा विषय असा आहे की या एका विषयात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्याचा प्रत्यय येऊ शकतो. असं असल्यामुळं या मधुरा भक्तीचं फार वर्णन काही काही संप्रदायांमध्ये केलेलं आहे. ही प्रचिती येण्यासाठी तिथं दुसरा कोणी असण्याची गरज असते. तो असेल तर त्याच्या योगाने द्वैताला बाजूला सारून तो आपलं स्वतःचं सुख अनुभवतो. हा परमार्थाचा विषय असल्यामुळं परमार्थातलं जे अंतिम सुख आहे ते अंतिम सुख हे जीव आणि शिवाच्या एकरूपतेने प्राप्त होतं. तिथेही दोन आहेत. एक आपल्या स्वतःला वेगळा समजणारा जीव आहे, जीव भाव आहे, आणि एक अंतिम आनंद स्थिती आहे ज्याला शिवभाव असं म्हणतात. हे जे पारमार्थिक सुख आहे, या पारमार्थिक सुखाच्या प्राप्तीकरता जे काही घडतं ते सगळं साधकाच्या आतच घडतं. त्याचा संबंध स्त्री पुरुष भावाशी नाही. मात्र या पारमार्थिक सुखाचं ही परमोच्च सुखाचं वर्णन करण्यासाठी संभोगाच्या अलीकडचं उदाहरण काही केल्या सांगता येत नाही ही अडचण आहे. जर अगदी अलीकडचं वर्णन करायचं झालं तर अपत्य आणि माता हे पवित्र उदाहरण सांगितलं जातं. असं असल्यामुळं मधुर भक्तीच्या अंगानी हे वर्णन केलं जातं. इथं स्त्री पुरुष दोन्हीही मधुरा भक्तीच्या भक्ती प्रकारामध्ये स्त्रीभावात येतात. स्त्रीभावात येतात याचा अर्थ जीवाला तळमळ लागते परमात्मा प्राप्तीची. हाही स्त्रीभाव हा आपल्या मनात असं म्हटल्यानंतर लगेच जो विचार उठतो तो बाह्य स्त्री पुरुष भाव नाही. चैतन्य महाप्रभूंना जसं कृष्ण प्रेम निर्माण झालं आपण जणू पत्नी आहोत असं वाटून तो हा भाव आहे. हा भाव कधी कधी स्त्रीच्या ठिकाणी आढळतो जसं चैतन्य महाप्रभूंच्या ठिकाणी होता. त्याचं उदाहरण मीराबाईंच्या रूपाने देता येतं. मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा नाही कोई असं म्हणत असताना स्त्री पुरुष भाव नव्हता. जीव हा परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी असणारी आध्यात्मिक परिभाषा होती. पण ज्याचं मन हे विषयात गुंतलेलं आहे त्याला हा विषय समजणंच अवघड जात. गुलाबराव महाराज आपल्या स्वतःला ज्ञानेश्वर कन्या समजत असत आणि श्रीकृष्णांना पती समजत असत. पुरुषाच्या ठिकाणी हा भाव आढळतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्त विरहिणी आणि गोपाळ श्रीकृष्ण अशा भावात राहून विरहिण्या रचलेल्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारे जीवाचिये सेजे गुरु कांतू करूनी भुंजे सेजेवर जीव गुरूंना कांत करून पती करून गुरूंचा भोग घेतो म्हणजे परमोच्च सुखाचा भोग घेतो असं वर्णन आलेलं आहे. हे इतकं थेट वर्णन आल्यामुळं मला याच्या निरूपणाकरता थोडस थेट बोलायला लागलं. पण हे थेट बोलणं देखील तसं पाहायचं झालं तर जीव आणि परमात्मा यांच्या एकरूपतेकरता म्हणूनच सांगितलेलं आहे. हा ज्ञानी भक्त आहे. आचार्योपासन करणारा हा ज्ञानी आहे, ज्ञानी पुरुष आहे. आणि या ज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा हे लिहिलं तेव्हा हा भक्ती प्रकार ज्ञानामध्ये मोडतो हे ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो. बाराव्या अध्यायामध्ये संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयहा या ज्ञानी भक्ताचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरूपचारू संतोषी जो वाहुनी आपुली आण धरी जो अंतकरण निश्चया साचपण जयाचे नी। बघा जीवू परमात्मा ऐक्यासनी वैसवोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती। हा जो विषय आहे तो जीव आणि परमात्मा यांचं ऐक्यासन करून आपल्या हृदय भुवनात ठेवण्यासाठी म्हणून भक्ताच्या वेळेला अजून एका ठिकाणी सांगितलेला आहे। ऐसा योग समृद्धी होऊ निजो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आतू बाहेरी योगू निर्वाळलया ही चांगू तरी माझा अनुरागू। सप्रेम जया अर्जुना गा तो भक्तू तोची योगू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये। हा भक्त ही पत्नी आहे आणि मी पती आहे असं समज असं म्हटले। कधी कधी ते बोलत असताना ही एक सामान्य उपमा आहे असं वाटतं, पण हा भक्ती प्रकार म्हणून सांगितला। जीव ही कोणी एक स्त्री आहे पत्नी आहे आणि परमात्मा हा जणू कोणी पुरुष आहे म्हणजे पती आहे। तो त्याची मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करतो। ती वल्लभा आहे ती आपली मनोवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करतो तो मी कांत आहे असं भगवंत म्हणत आहेत। आणि याला ज्ञानेश्वर महाराजांनी तोच भक्त आहे तोच योगी आहे तोच मुक्त आहे असं म्हटलेलं आहे। तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये तो वल्लभा म्हणजे पत्नी आणि मी कांत म्हणजे पती असं जाण असं म्हणतात। म्हणजे याच ठिकाणी केवळ हा उल्लेख आलेला आहे असं नाही। सर्वोच्च सुखाचं वर्णन करत असताना पाचव्या अध्यायामध्ये ध्यान सुखाचं म्हणजे जीवन मुक्ताचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात या श्लोकावर निरूपण केलं। तेव्हा हा परमात्मा सुख कसं अनुभवतो हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। आपण एक अभंग ऐकूया आणि मग पुढचं निरूपण।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। Yeah.
शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवम वेगम स युक्तः स सुखी नरः। यावर निरूपण करताना परमात्म्याचं सुख देह सोडण्याच्या ही आधी प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे शरीराचा त्याग करायच्या आधी हा योगी कशा रीतीने अनुभवतो याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। हे जीवनमुक्ताचं वर्णन आहे। जयाते बाह्याची भाष नेणीजेची निशेष अंतरी सुख एक आधी। ध्यानाला बसलेला असताना बाह्याची चाहूल म्हणजे बाहेरचे विषय, बाहेरचं विश्व, बाहेरचं जग, बाहेरचा विचार, याची सगळी चाहूल निशेष जेव्हा नाहीशी होते, प्रपंच, उद्योग धंदा व्यवसाय, तेव्हा तो आत असणारं एकमेव सुख अनुभवायला सुरुवात करतो. पण हे जे सुख आहे, हे सुख अनुभवण्यासाठी एक कंडिशन आहे, एक अट आहे. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीने फळ चुंबीजे तैसे नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पक्षी एक आहे आणि एक फळ आहे, आणि पक्षी फळाचा आस्वाद घेतो, असं हे सुख अनुभवता येत नाही. येथे विसरीजे भोगीतेपणही, आपण भोगतो हा भाव विसरून हा भोग होतो, एकरूपत्वाने हा भोग होतो. या भोगामध्ये एक अशी अवस्था निर्माण होते, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भोगी अवस्था एक उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी. एक अशी अवस्था निर्माण होते की ज्या ठिकाणी अहंतेचा पडदाच दूर होऊन जातो, म्हणजे जीवाला आपण वेगळे आहोत, जीवाला आपण जीव रूपाने आहोत, ही मूळ जी अहंता असते ती अहंताच नाहीशी होते. मग सुखीसी दे मिठी गाढेपणे, आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो मुळातच परमात्मा स्वरूप असतो, तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो, तो अत्यंत गाढपणाने मिठी मारतो परमात्म्याला. तिये आलिंगन मेळी, होये आपे आप कवळी. त्या आलिंगनाच्या वेळेला हा परमात्मा आणि जीव हे एकमेकांच्या मिठीमध्ये आपोआपच येतात, ते एकरूपच होऊन जातात. तेथे जळ जैसे जळी वेगळे न दिसे. जर तुम्ही कधी दोन नद्या एकत्र येताना पाहिल्या असतील, त्यांचा जर संगम पाहिला असेल, तर या नदीचं पाणी आणि दुसऱ्या नदीचं पाणी दोन्ही नद्यांच्या ठिकाणी गेल्यावर ते दोन नद्यांचं वेगळं पाणी तुम्हाला दिसतं भासतं. पण जेव्हा संगम होतो आणि संगमाच्या पुढं हे पाणी आणि ते पाणी अशा प्रकारे जसा भेद करता येत नाही, जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हारपे, तेथे दोन्ही हे भाष लोपे. तसा वायू हा पदार्थ नाही, जी हालचाल होते आकाशात त्याला वायू म्हणतात, आणि तो जेव्हा नाहीसा होतो तेव्हा वारा आणि आकाश या दोन्हीचा विशेष उल्लेख करायचं कारणच राहत नाही. निर्वात अशा स्थितीमध्ये का आकाशी वायू हरपे, तेथे दोन्ही हे भाष लोपे. आता वायू आकाशाशी एकरूप होऊन गेला, ते दोन उरलेलेच नाहीत. तैसे सुखची उरे स्वरूपे, तसा चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूप जेव्हा होतो, बाह्याची भाष नेणी गईची निशेष. आता बाहेर काही नाहीच आहे, बाहेरची भाषा निशेष संपलेली आहे, तेव्हा तो केवळ एकटाच परमात्म्याचं सुख वेगळा स्वतःला समजत होता. ते वेगळे पण नाहीस होऊन त्या सुखाशी एकरूपच होऊन गेला. तेथ सुखची उरे स्वरूपे सुरती ती आहे. ही एक प्रणयक क्रीडा आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही सुरत क्रिया आहे. याचं वर्णन वारंवार जरी केलेलं असलं तरी स्त्री पुरुष संबंध नाही, पण तुम्हाला आम्हाला याखेरीज समजत नाही, त्याला कोण काय करणार. सुफी संत देखील परमात्म्याशी एकरूपते करता इश्क हा शब्द वापरतात. तिथं त्यांना तसं म्हणायचं नाहीये, पण ही समजून घेणाऱ्याची मर्यादा आहे. याच्यापेक्षा अधिक चांगलं त्याला समजतच नाहीये, कारण त्याचा असणारा सर्वोच्च जो अनुभव आहे तो सांगणं गरजेचं आहे. तो सांगितला तर तो थोडं बहुत काही समजेल असं वाटल्यामुळं इथं ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सुरत क्रिया सुरतीतीये असं म्हटलेलं आहे. ना तरी जीवाचीये सेजे गुरु कांतू करूनी भुंजे, ना तरी म्हणजे पहिलं उदाहरण संपलं आता दुसरं उदाहरण म्हणून ना तरी किंवा हे नाहीतर अजून एक उदाहरण असं ज्याला म्हणावं तसं. सेजे म्हणजे अंथरुणावर जीव कांतू करून शिवाला गुरुला भोगतो. किंवा अंथरुणावर जशी पत्नी पतीला भोगून आनंद प्राप्त करते तसा जीवभाव ही कोणी पत्नी असून ती पत्नी शिवाला किंवा गुरु शिवाला परमात्म्याला पती मानून त्याच्या निर्गुण अज अव्यय अविनाशी आनंद रूप स्वरूपाचा भोग हा जीव घेतो. ऐसे प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे, अशा प्रकारे मोठ्या प्रेमाने भोजे म्हणजे अत्यंत आनंदाने प्रेमाच्या आनंदाने त्याची बुद्धी अशा भावामध्ये प्रविष्ट होते. हे काय चाललेलं आहे आणि अभ्यंतरीयेकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी हे पालुपद आहे. कसं ध्यान करतो तर जीवाची सेजे गुरु कांतू करूनी भुंजे आपल्याला समजण्यासाठी आहे. जीव हा परमात्म्याशी शिवाशी परमात्म्याशी त्याच्या अक्षर अविनाशी आनंद स्वरूपाशी एकरूप होऊन परमात्म्याचा आनंद भोगतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेल्या अन्य उपमा आहेत त्याही संपवायचा माझा विचार आहे. म्हणून मधल्या म्हणजे 392 पासून ते 395 पर्यंत असणाऱ्या चार ओव्या सोडून पुढच्या ओव्या मी घेतो. या ज्या चार ओव्या आहेत त्यानंतर मी घेईन. जसं गुरु विष्णू आहेत क्षीराब्धीमध्ये पहुडलेले त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी चार एक ओव्या लिहिल्या. एकाधीये वेळे गुरु माय करी भाव बळे, हे समजेल एखाद वेळेला ते समजेल असं म्हणायच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराज कोणत्या कोणत्या भावामध्ये रमत होते ते इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि तशा प्रकारे साधकाला साधना करता येणं शक्य आहे. माझ्यापुरतं जर बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या प्रकृतीची मर्यादा असते. प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये कमी अधिक प्रेम असतं, कमी अधिक समजून घेण्याची क्षमता असते. म्हणून जरी कल्पनेनी बुद्धीनी तर्कानी आणि यथार्थतेनी मला जरी ना तरी जीवाची सेजे गुरु कांतू करूनी भुंजे हे समजलं असलं आणि मी त्याच्यावर माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या शक्यतेप्रमाणे समजलं असलं आणि मी तुम्हाला ते समजवून सांगितलं असलं तरी मी त्याची आनुषंगिक साधना नाही करू शकत. ही माझी मर्यादा आहे. ज्ञानेश्वर महाराज करू शकतात पण मला तो भाव आणता येत नाही, ही माझी मर्यादा आहे. म्हणून या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाकरता आहेत असं कृपा करून समजू नका. आणि या आपल्या ठिकाणी नाहीत म्हणून मोठ्या अश्रू ढाळण्याचंही कारण नाहीये. तुम्हाला जमेल त्या अंगाने करा ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही होऊ नाही शकत, ज्ञानेश्वर महाराज ते ज्ञानेश्वर महाराज. पण मला एक होता येणं शक्य आहे. एकाधिये वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. माझ्या पुरता विचार करायचा झाला तर हेही मला जरा अवघडच आहे, तरी देखील मला असं वाटतं की मला हे शक्यही आहे. एखाद्या वेळेला गुरु आपली माऊली आहेत, माय झालेले आहेत असं समजू. मी का असं म्हटलं की हेही मला जरा अवघड जाऊ शकेल, कारण माझ्या गुरूंना मला स्त्री रूपात कल्पना करता येत नाही म्हणून मला ते अवघड जाईल. पण मग मला ते सोपंही जाईल, अशा करता सोपं जाईल की या ठिकाणी मी माझ्या खरोखरच आईला कल्पना करेन, मग मला सोपं जाईल. माझ्या गुरूंनी माझ्या माझ्या आईचं रूप धारण केलेलं आहे. आता माझी आई हे माझे सद्गुरू आहेत, ते आता माझी आई झालेले आहेत, मग मला सोपं आहे. मी अपत्य झालेलो आहे. याचीही साधना मी घेऊ नाही शकत, पण तरी देखील मी याची साधना केली, कधी कधी करतो. वेळेशी माझं फार भांडण आहे. आपण मागं जावं म्हणजे आता हे काय समजा 2020 साल चालू आहे, आपल्याला मागं जाणं कसं शक्य आहे हे साधारण पाहावं. मी असं म्हणतो 10-10 वर्षांनी मागं जावं असं मी माझ्या पुरता विचार करे. तर 10 वर्षापूर्वी आत्ता माझी काय परिस्थिती आहे, संसाराची, शरीराची, मुलांची, कुटुंबाची मला माहीत आहे. माझी आई ही माझ्या कुटुंबात आता आहे, किंवा आईच्या घरामध्ये मी राहतो आहे, आई आहे म्हणून. पण मी 10 वर्ष मागं जाईन. 10 वर्ष जर मी मागं गेलो तर माझ्या असं लक्षात येईल की 10 वर्ष मागं गेल्यावर ते 2010 साल असेल. मला आठवेल की तेव्हा या गणेशपुरमच्या वास्तूचं उद्घाटन झालं. ही गणेशपुरम वास्तू तयार झाली तेव्हाच्या घटना थोडीशी सुख दुःख मी अनुभवीन, आठवेन, माझ्या आईलाही आठवेन. त्याच्याही मागं मी 10 वर्ष जाईन कल्पनेनी, मात्र असं जाता आलं पाहिजे. तर मग ते 2000 साल असेल. माझ्या स्वामीजींनी देह ठेवून 3-4 वर्ष झालेली होती. मी कोणती विशिष्ट परिस्थिती अनुभवत होतो त्या परिस्थितीमध्ये मी जाईन, मनानी जाईन, प्रसंग आठवेन. ती जी जशी असेल तशी मी आठवेन. त्याच्या मागं मी 10 वर्ष जाणं शक्य आहे का? आहे शक्य. मग ते 1990 साल असेल. तेव्हा माझं लग्न होऊन 4 वर्ष झालेली होती. माझा मोठा मुलगा 3 वर्षांचा होता, धाकटा मुलगा 1 वर्षांचा होता. मी आठवीन, माझ्या पुरता आठवीन. तेव्हाची माझी आई, वडील ही आता माझ्या कुटुंबामध्ये मला आठवता येतील. मी सगळं माझं कुटुंब आठवेन. तेव्हाच्या आठवणीत थोडासा रमेन. त्याच्या मागं मला जाता येईल का? येतं. त्याच्या मागं मी 1980 सालामध्ये जाईन. मी स्वामीजींकडे येऊन नेमकी 4 वर्ष झालेली होती. हे नेमके काळ असेल की 76-80 90 हो की नाही? 96-2000 स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने मी भारावलं गेलेलो होतो. मी ठरवलेलं होतं की स्वामीजींपाशीच राहायचं. तेच माझे सर्वस्व झालेले होते. मला दुसरं विश्व नव्हतं. मी नोकरी हे केवळ पोट भरण्याचं साधन आणि कुटुंब चालवण्याचं साधन म्हणून करत होतो. मला महत्वाकांक्षा नव्हती. मी आठवेन, मला माझं मध्यमवर्गीय जीवन चालणार होतं. त्याच्यात मला सुखाने राहता येणार होतं. त्या वर्षी मी ट्रान्समध्ये गेलो, 8वी. त्याच्याही मागं 10 वर्ष जाईन. मग मला आठवेल की 1970 साली माझे वडील खेड राजगुरुनगरला होते. तिथून आमची बारामतीला बदली त्याच्या पुढच्या वर्षी झाली. 66 साली आम्ही खेडला आलो, भोरहून बदलून आलो आम्ही. याचा अर्थ माझे वडील आणि तेव्हा मी अतिशय लहान होतो, म्हणजे 13 वर्षांचा होतो. पण मला मी आठवतो. 13 वर्षांचा मला मी आठवतो. मला आठवणं सोपं जातं. तेव्हाचे माझे मित्र आठवीन, आमचं भाड्याचं घर आठवीन, वाडा आठवीन, बरे वाईट प्रसंग आठवीन. तेव्हा मला माझ्या आईबरोबर जरा जास्त राहता येतं. बघा, माझं लग्न झालं तेव्हाही मी आईला आठवलं. लग्न झालेलं नव्हतं. मी नोकरीला लागलो तेव्हाही मी आठवलं. पण त्याच्याही आधी 10 वर्ष गेल्यावर जेव्हा मी अगदीच 12-13 वर्षांचा होतो तेव्हाही माझं विश्व आईच होती. आता आई माझ्या जीवनात आली, खऱ्या अर्थाने आली. आणि मग मी अजून 5 वर्ष मागं गेलो. मला आठवतं मी 8 वर्षांचा 6-7 वर्षांचा होतो. इथं 13 वर्षांचा होतो, 8 वर्षांचा होतो. मला आमचं भोरचं घरही आठवतं. तिथले लोक थोडे बहुत आठवतात. पण माझ्यावर प्रेम करणारी आई आता मला अधिक आठवते. माझ्याकरता सर्व काही करणारी, आणि मग मी थोडा एक वर्ष मागं जायचं. एक वेळ अशी येईल की मला आई आठवत नाही. मला आठवतं 62 साल आई आठवते. मला शाळेत घातलेलं होतं. त्याच्या आधी आई आठवते. त्याच्या आधी जेमतेम आठवते. तेव्हा मी 3-4 वर्षांचा असेल. आणि मग त्याच्या आधी मी कल्पनेने आईला आठवतो, फोटोतून आठवतो. आणि मग मी तान्हा होतो हे मला आठवत नसलं तरी मला कल्पना करता येते. तेव्हा आईचं मी सारं सर्वस्व होतो. आणि आई माझ्याकरता सर्व काही. मी हे सगळं डोळे मिटून करतो. मागच्या काळामध्ये जातो. पण हे करत असताना आई म्हणजे बोध असणारे माझे सद्गुरू आहेत अशा भावनेने मी हे सगळं आठवतो. आता आई आणि सद्गुरू मी एक केलेले आहेत. मला तेव्हाची आई जितकी आठवता येईल तितकी. पण आता सद्गुरूंच्या आठवणीबरोबर मी ते आठवतो आहे. आणि आईनी जसं स्तन्य सुख दिलं तिच्या अंकावर मी मोठा झालो तसं आता मी ही कल्पना बाजूला सारतो. आता मी आठवतो माझी आणि स्वामीजींची पहिली भेट. मग स्वामीजींनी मला अनुग्रह दिला, मी स्वामीजींना माय माऊली म्हणायला लागलो. आईची आठवण केल्यावर आता गुरु माऊली हे मला जरा आठवायला जवळ जायला लागलं. आणि गुरुंनी दिलेलं स्तन्य सुख म्हणजे ओम तत्वम सोहम सहा हा केलेला गुरुंचा उपदेश, अशा रीतीने युक्तीनी मी गुरुंना माऊली करू शकलो. पण याची मी साधना नाही घेऊ शकत. मी हे तुम्हाला सांगू शकेन, समजावून सांगू शकेन, पण त्याच्यापेक्षा अधिक मला करता येणार नाही. हे ज्याचं त्यांनी करण्याची गोष्ट आहे. कोणाकोणाला तर वाटेल की काय कल्पनेचे खेळ निष्कारण आहेत, तर ते त्यांना लखला भासो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनु पाठी आपण वत्स होय. हेही आपल्याला जमेल. वृक्ष आहे पण चैतन्य वृक्ष आहे, ज्ञान वृक्ष आहे. ब्रह्म हाच कोणी वृक्ष आहे, तो ऊर्ध्व मूल अध शाखा असा आहे, तो चैतन्य रूपाचा आहे. त्या वृक्षाच्या छायेखाली गुरुही आहेत आणि मीही आहे. गुरूंच्या पाठी आपण वत्स झालेले आहोत. गुरु गाय मी त्या गायीचं, गुरुधेनू मी तिचं वासरू. किंचित कल्पना करता येणं शक्य आहे, थोडी अधिकही करता येणं शक्य आहे. पण आता मी म्हणतो आहे त्याच्यापेक्षा त्याचं जास्त विवरण किंवा निरूपण नाहीये. आणि हा जो चैतन्य तरु आहे तो चित शक्तीचा, चित रूपाचा असा वृक्ष आहे. आणि आपण सगळे या चित वृक्षाच्या तळाशीच आहोत. हा चित वृक्ष इथं आहे चिदाकाशामध्ये, आणि तिथंच गुरुधेनू आहे, आणि तिथंच आपण वत्स होऊन गुरूंच्या जवळ आहोत. पाठीपाठी करणारं वत्स असतं तसं. गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी. गुरु कृपा रूपी स्नेह तेच जळ आहे, ते मी पुरतं अनुभवलेलं आहे. तुम्हीही अनुभवलेलं आहे. आणि त्या जळामध्ये केवळ ते जळ आहे म्हणून ते जळ जर सुकलं तर आपलं जीवन संपलं. गुरु कृपा आणि गुरु स्नेह याच जळावर शिष्याचं पोषण होतं, शिष्य जगू शकतो. आपण त्याच्यामध्ये मासोळीसारखे आहोत. मासोळीच्या जशा जीवनाला पाणी व्यापून राहिलेलं असतं, ती पाण्यामध्येच असते, तसा मी आहे ही कल्पना मला करता येते, तुम्हालाही करता येईल. गुरु कृपामृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप, ही कल्पना एखाद वेळेला करता येईल, मला येते करता. गुरुकृपेचा गुरुकृपारूपी अमृताचा वर्षाव होतो आहे. त्या वर्षावामध्ये रोप वर्धिष्णू होत आहे. ते जसं वर्धिष्णू होत आहे तसं ते सेवावृत्तीनी वर्धिष्णू होत आहे. ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक शब्द कसा तोलून मापून लिहितात बघा. नुसतंच अंकुर फुटतोय आणि वृक्ष निर्माण झालाय असं नाही. तो वृक्ष हा सेवावृत्तीचा वृक्ष आहे, म्हणजे तो त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांची सेवा करतो आहे, गुरु आहेत अशा भावनेने सेवा करतो आहे. आणि शेवटची उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे, चक्षु पक्षे वीण पिलू होय आपण. हे तर मला अगदीच जमत. आपल्याला जगामध्ये पाहण्याची म्हणजे आपल्या बुद्धीनी पाहण्याचे नेत्र नाहीयेत. या जगामध्ये आपल्याला विहार करण्यासाठी पंख नाहीयेत. असे नेत्र असणं बुद्धीचे आणि कर्मेंद्रिय असणं यांनी आपण अहंकारजन्य होतो. आपणही कोणीतरी आहोत ना असं वाटायला लागतं. पण ज्याला डोळेच अजून उघडलेले नाहीयेत असं आपण पिलू आहोत. ते डोळे ना बुद्धीच्या दृष्टीने पाहतात, ना पाहण्याचा अहंकार धारण करतात. ते शास्त्र वाचत नाहीयेत, ते उपनिषद वाचत नाहीयेत, ते आपण जे वाचलं त्याचा अभिमान धरत नाहीयेत. तसा अभिमान धरून आपण ज्ञानी झालो अशी भावना धरत नाहीयेत. सोपं आहे आणि करण्यासारखं आहे. अजून या पक्षाच्या पिलाला डोळेच फुटलेले नाहीयेत आणि विहार करण्याला पंखही फुटलेले नाहीयेत. असा गुरूंवर पूर्ण अवलंबून असलेला मी आहे. जसं ते पिलू असतं, आमच्या घरातून शुक्रवार पेठेच्या दरवर्षी या दिवसामध्ये कावळ्याची घरटी दिसायची. दोन तीन पिलं त्या घरामध्ये असायची आणि कितीही वारा सुटो, त्यावेळेला ती आई त्या घरट्यावर बसलेली असायची. म्हणजे ते ती फांदी आहे ती चौथ्या मजल्याच्या वर गेलेली दुसऱ्या मजल्यापर्यंत खाली आली तरी देखील ती उडत नसायची. ती त्या पिलांजवळ असायची, ते परत वर जायचं. सोसाट्याचा वारा असला तरी देखील, कारण चक्षु पक्षे वीण पिलू, त्या घरट्यामध्ये होतो. मी दरवर्षी पाहायचो ते पिलू थोडं थोडं मोठं व्हायचं, पण ती लाल भडक पिलं, कावळ्याचं पिलू लाल असणार सुरुवातीला आणि त्याची अतिशय लाल चोच. ते येऊन बसला तिथं की फक्त ती पिलं अगदी लहान असताना दिसायची नाहीत, पण फक्त अशा चोची दिसायच्या, दोन तीन चोची दिसायच्या. आणि ती आई मोठ्या प्रेमाने जे खाल्लेलं असेल ते चघळून त्याची लाळ केलेली त्या पिलाच्या चोचीत प्रत्येकाच्या भरवायची आणि उडून जायची, परत यायची. तिथं कोणाला येऊ द्यायची नाही. मांजर तर येऊ शकणार नाही, इतके उंच बांधलेलं असायचं. पण अन्य पक्षांपासूनही बचाव करायची. चक्षु पक्षे वीण पिलू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. काय या आवडीला अंत पार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्याला ज्ञानी होण्याची मोठी आवड असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्याला काही कळत नाही अशा भावनेनी राहण्याच्या आवडीला पार नाही असा मी ज्ञानी भक्त. ही ध्यानामध्ये केलेली भावना आहे, एकाग्र ध्यानामध्ये केलेली भावना आहे. गुरु ते पक्षिणी करी, चारा घे चाचूवरी. अजून एक सांगितलंय, गुरु तारू धरी आपण कास. याच्यासाठी तुम्हाला पोहता यायला नसलं पाहिजे. तुम्हाला पोहता येत नाहीये किंवा तुम्हाला पोहता येत असलं तरी तुमची शक्ती संपलेली असली पाहिजे. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत देखील आपल्या स्वशक्तीचा अभिमान असतो. पण तारू किंवा तारक म्हणजे काय हे समजण्यासाठी तुमचं डोकंही बुडेल अशा पाण्यात तुम्ही उतरलं पाहिजे, तर कळतं की तारून नेणारा किती महत्वाचा असतो. ती कल्पना मला येते करता, ती येते करता. मी एकदा बुडालेलोही होतो लहानपणी. माझ्या एका मित्राने मला हात धरून बाहेरही काढलेलं होतं. पण जर आपण कास धरणारे असू आणि गुरु तारक असतील तर आपण बुडण्याची भीती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले जे सगळ्या उपमा, रूपक ध्यान, एकाग्र ध्यान आणि आभ्यंतरी लिएकडे मोठ्या प्रेमाचे नि पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. हे सांगून झालं, वेळ पुढे गेला अर्थात. पण हे एकाच प्रवचनात सांगता आलं तर बरं असं मला वाटत होतं, तसं मी संपवलं. आता एक साधना राहिली, ती अतिशय महत्वाची आहे आणि ती करूनही पाहता येण्यासारखी आहे. ती म्हणजे मी मगाशी गाळलेल्या ओव्या 13व्या अध्यायातल्या 391 ते 395 या ओव्या गुरु विष्णू म्हणून भावना केलेली आहे, त्या आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. राम 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 स्वामीजी स्वामीजी. हरी 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 हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 स्वामी।